आकाश मणिपुर जी प्रादेशिक खबर विभाग वरवी मोनाली प्रभु तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो भारतीय अंतराळ वीर शुभांशु शुक्ला घेवन वचपी एक्झियम 4 मिशन आज दनपारा आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रान पावतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल प्रगतीचे 48व्या बसकेची येजमानकी चलयली आनी खणी रेल्वेन उदका संसाधनांतल्या मुखेल प्रकल्पांचो नियाळ घेतलो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी एससीओ वांगडी देशांक सीमा पार आतंकवादाचेर कारवाय करपाचे आवाहन केला। फुडल्या 7 दिसांत देशाच्या वायव्य मध्य उदेंत निशान्य वाठारांनी उटंगार ते अतिउटंगाराचो पावस चालूच उरपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान म्हळां। देशांत एकूण प्रत्यक्ष परकी गुंतवणूक अंदू एप्रिलान वाडून 8.8 अब्ज डॉलर जाल्या। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 अंदू नोव्हेंबरांत राजस्थानांतल्या जयपूर शारांत जातल्यो। आता पुराय खबरो। भारतीय अंतराळ वीर शुभांशु शुक्ला घेवन वचपी एक्झियम 4 मिशन आज दनपारा आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रान पावतले। भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेच्या म्हणण्या प्रमाण हे मिशन भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 4:30 वरांचेर पावपाचे आसा। आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रान पावतकच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला या केंद्रान पावपी पहिलो भारतीय थारतलो। काल दनपारा 12:01 मिनिटांचेर फ्लॉरिडाच्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरांतल्यान 4 अंतरिक्ष यात्रे सयत एक्झियम 4 मिशनाचे प्रक्षेपण झाले। राकेश शर्मा उपरांत शुभांशु शुक्ला हो अंतरिक्षान वचपी दुसरो भारतीय झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल प्रगतीचे 48व्या बसकेची येजमानकी चलयली आनी खणी रेल्वे आनी उदका संसाधनांतल्या मुखेल प्रकल्पांचो नियाळ घेतलो। आर्थिक विकास आनी लोककल्याणा खातीर म्हत्वाच्या आशिल्ल्या ह्या प्रकल्पांचो नियाळ घेतलो, तातूंत कालमर्यादा, आंतरसंस्था समन्वय आनी समस्यांचे निराकरण हाचेर लक्ष केंद्रीत केले। प्रकल्प चालीक लावपाक कळाव जाल्यार अर्थिक खर्च वाडटा आनी नागरिकांक गरजेच्यो सेवा आनी मुळावी बांदावळ वेळार मेळना अशे तरेन दोबरात लुकसाण जाता हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो। प्रधानमंत्री आयुष्मान भारत भलायकी मुळावी बांदावळ मिशनाच्या नियाळा वेळार प्रधानमंत्र्यांनी सगळ्या राज्यांक आकांक्षी जिल्ह्यांचेर खासा लक्ष केंद्रीत करून भलायकी मुळाव्या साधन सुविधांच्या विकासाक गती दिवपाचे आवाहन केले। उत्तर प्रदेशांतल्या आग्रा शारांत आंतरराष्ट्रीय बटाट केंद्रा खाला दक्षिण आशिया प्रादेशीक केंद्र स्थापन करपाचो निर्णय सरकारान घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयाविशी मिडियाक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगले, हाका लागून बटाट आनी कणगाची उत्पादन क्षमता, प्रक्रिया वेवस्थापन आनी मूल्यवर्धनांत सुदारणा करून अन्न आनी पोषण सुरक्षितताय वाडोवपाक, शेतकारांची येणावळ वाडोवपाक आनी रोजगार निर्मितीन मदत जातली। वैष्णव हांणी सांगले, झारखंडातल्या झरिया कोळसो खणीच्या परिसरांत पुनर्वसन करपा खातीर सुधारित मास्टर प्लॅनाक सरकारान मान्यताय दिल्या। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचो विस्तार करपाचो निर्णय सरकारान घेतला। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान आणीबाणीच्या घोषणेक 50 वर्सां पुराय जाल्ल्याबद्दल केल्ल्या ठरावाक केंद्रीय मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या अशें मंत्र्यांनी सांगले।
आज तीन बड़े फैसले लिए गए। सबसे पहले पुणे मेट्रो का एक्सटेंशन 3,626 करोड़ रुपीज के एक्सटेंशन से पुणे मेट्रो लाइन 2। सेकेंड, झारिया जो अंडरग्राउंड फायर और लैंड के सबसिस्टेंस के कारण जो दिक्कत आती है उसका एक रिवाइज्ड मास्टर प्लान आज अप्रूव हुआ 5,940 करोड़ रुपीज से। और तीसरा, इंटरनेशनल पोटेटो सेंटर, उसका रीजनल सेंटर आगरा उत्तर प्रदेश में 111 करोड़ रुपए के लागत से अप्रूव हुआ।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची तोखणाय केल्या आनी म्हळां की आपले सरकार देशांतल्या शेतकारांच्या कल्याणा खातीर कटिबद्ध आसा। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी आग्रांत आंतरराष्ट्रीय बटाट केंद्राचे दक्षिण आशियाय प्रादेशिक केंद्राची थापणूक करपाक सरकारान मान्यताय दिल्या अशें सांगलां। हाचो बटाटाची शेती करपी शेतकारांक व्हड फायदो जातलो अशें तांणी म्हळां। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी एससीओ वांगडी देशांक सीमा पार आतंकवादाचेर कारवाय करपाचें आवाहन केलां। दहशतवाद्यांक जावपी निधी पुरवण खंयच्याय परिस्थितीन थांबपाक जाय अशें तांणी म्हळें। आज सकाळीं चीनांतल्या किंगडाव शारांत जाल्ल्या शांघाय सहकार संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसकेक हाजीर आसतना राजनाथ सिंग हांणी हें वक्तव्य केलें। सुधारीत बहुपक्षीयताय सहकार्याक चालना दिवंक शकता आनी संवाद आनी सहकार्याची यंत्रणा तयार करून देशामदीं संघर्ष आडावपाक मदत करूंक शकता असो विश्वास भारताक आसा अशें तांणी म्हळें। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देशान एकूण प्रत्यक्ष परकी गुंतवणूक अंदू एब्रिलान वाढून 8 अब्ज डॉलर झाल्या. अंदू मार्चान ती 5.9 अब्ज डॉलर आणि फाटल्या वर्षा एब्रिलान 7.2 अब्ज डॉलर आशिल्ली. रिझर्व्ह बँकेच्या म्हयनाळ्या बुलेटिना प्रमाण ही वाढ उत्पादन व्यावसायिक सेवा क्षेत्रात वाढ झाल्यान झाल्या. 2020 ते 2024 मेरेन डिजिटल अर्थव्यवस्थे संबंधित क्षेत्रात 114 अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. अंदू मे म्हयन्यात परकी पोर्टफोलिओन 1.7 अब्ज डॉलर गुंतवणूक केली. चडांत चड गुंतवणूक दूरसंचार सेवा आणि भांडवळ माल क्षेत्रात झाली. 3 जुलैक सुरू जावपा आशिल्ल्या अमरनाथ यात्रेच्या तयारी संदर्भात सुरक्षा दळांनी काल बालटाल बेस कॅम्पात व्यापक संयुक्त मॉक ड्रील केले. हो सराव गंडरबलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक SSP हांच्या देखरेखीखाला केलो. या सरावान जम्मू आणि काश्मीर पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ NDRF, राज्य आपत्ती प्रतिसाद दळ STRF, 39 बटालियन CRPF, भारतीय लष्कर, भलायकी खात्यान उजो पालोवपीन आपत्कालीन सेवा अशा जायत्या एजन्सीचो समन्वयात्मक वांटो आशिल्लो. अंदू श्री अमरनाथ यात्रा 3 जुलै सावन सुरू जातली. 9 ऑगस्टाक रक्षाबंधना दिसा यात्रेचो समारोप जातलो. काँग्रेस फुडारी शशी थरूर हांणी काल मॉस्कोन रशियेचे परराष्ट्र मंत्री सर्गे लावरो हांची भेट घेतली. परराष्ट्र वेव्हाराच्या संसदीय स्थायी समितीचे मुखेली आशिल्ल्या थरूर हांणी संयुक्त राष्ट्र संघांतले आदले रशियन राजदूत आंद्रे डेनिसोव हांची भेट घेतली. डेनिसोव आता रशियन फेडरेशन काउन्सिलाच्या आंतरराष्ट्रीय वेव्हार समितीचे पहिले उपाध्यक्ष आसात. आंतरराष्ट्रीय संबंध आणि संसारिक अर्थव्यवस्थेविषयीच्या तज्ञांची वर्सुकी परिषद प्रिमाको रिडिंग हातून भारतासहित 40 देशांचे प्रतिनिधी हजर आशिल्ले. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीन काल BSE लिमिटेडाचेर कॉर्पोरेट कंपन्याकडल्यान किंमत संवेदनशील माहिती प्रसारित करपा संबंधित नियमांचे उल्लंघन, ब्रोकर ट्रेड्सचे कमकुवत पर्यवेक्षण आणि कारवाय करपाक हलगर्जीपणा याखातीर 25 लाख रुपयांचो दंड घाला. February 2021 ते September 2022 या काळ स्टॉक एक्सचेंजाची तपासणी केल्या उपरांत ही दंडात्मक कारवाय झाल्या. भारत आणि व्हिएतनाम हांचे मदीं 13वी राजकीय सल्ला मसलत आणि दावा धोरणात्मक संवाद काल नवी दिल्लीत झालो. परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्व व्यवहार सचिव पी कुमारन आणि व्हिएतनामचे उपपरराष्ट्र मंत्री गुएन मान कुआंग हांणी त्याची सहअध्यक्षता केली. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळा, राजकीय सल्ला मसलतीं दोन्ही वटांनी भारत व्हिएतनाम व्यापक धोरणात्मक भागीदारीतल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. फुडल्या 7 दिसांत देशाच्या वायव्य मध्य उदेंत आणि ईशान्य वाठारांनी उटंगार ते अतिउटंगाराचो पाऊस चालूच उरपाची शक्यता आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. तसेच आज उदेंत राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरला, माहे आणि कर्नाटकातल्या काही सुवातींनी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडपाची खूप शक्यता आसा असं अदमास IMD उक्तायला. फुडल्या 24 वरां नैऋत्य मॉन्सून राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि अस्तंत उत्तर प्रदेशातल्या अनेक काय वाठारांनी फुडे सरपा खातीची परिस्थिती अनुकूल असा असे मुखार म्हणा. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 अंदू नोव्हेंबरात राजस्थानातल्या जयपूर शहरात जातल्यो. अंदू 200 परस चढ विद्यापीठांतल्या 4,000 परस चढ खेळगडे 20 खेळां प्रकारात वाटो घेतले अशी अपेक्षा असा. युवा व्यवहार आणि खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी काल ही घोषणा केली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला घेऊन वचपी XM4 मिशन आज दनपरा आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात पावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल प्रगतीच्या 48व्या बसकेची येजमानकी चलयली आणि खणी रेल्वेन उदका संसाधनातल्या मुखेल प्रकल्पांचो नियाळ घेतलो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि SCO वांगडी देशांक सीमापार आतंकवादाचेर कारवाय करपाचे आवाहन केला. फुडल्या 7 दिसांत देशाच्या वायव्य मध्य उदेंत आणि ईशान्य वाठारांनी उटंगार ते अतिउटंगाराचा पाऊस चालूच उरपाची शक्यता असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.